यहेजकेल अध्याय 27। परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की मानवपुत्रा सोरे संबंधाने विलाप कर, तिला सांग प्रभू परमेश्वर म्हणतो, अगे सोरे, समुद्राच्या प्रवेशस्थानाजवळ वसलेले अनेक द्वीपांशी राष्ट्रांचा व्यापार चालविणारे, तू म्हणतेस मी सौंदर्याची खाण आहे, तुझ्या सीमा समुद्राने वेष्टिलेल्या आहेत, बांधणाऱ्यांनी तुला सौंदर्यपूर्ण बनविले आहे, त्यांनी सनीरच्या सरूंनी तुझी तक्तपोशी केली, तुझ्यासाठी डोलकाठी करावी म्हणून त्यांनी लबानोनाचे गंधसरू आणिले, त्यांनी तुझी वल्ही बाशानातील अल्लोनाच्या झाडांची केली, तुझ्या बैठकी किती द्वीपातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून हस्तिदंताने जडलेल्या होत्या, तुझे शीड मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार उत्तम तागाचे होते, तुला ते निशाणा दाखल होते, तुझे छत एलिशा बेटातील निळ्या व जांभळ्या रंगांच्या कापडाचे होते, सिदोन व अर्वद येथले रहिवासी तुझे वल्हे करी असत, हे सोरे तुझ्यात चतुरपुरुष होते, ते तुझे तांडेल असत, गबालचे वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजांची फूटतूट दुरुस्त करीत असत, समुद्रातील सर्व तारवे व त्यांचे नावाडी तुझ्या मालाची देवघेव करण्यासाठी तुझ्यात असत, तुझ्या सैन्यात पारसी लुदी व पुटी हे तुझे लढवई असत, ते तुझ्यात आपल्या ढाली व शिरस्त्राणे टांगीत, ते तुला तेजस्वी करीत, अर्वदचे लोक तुझ्या सैन्यासह तुझ्या तटांवर सभोवार असत, तुझ्या बुरजांवर शूर पुरुष असत, ते तुझ्या तटांवर चोहोकडे आपल्या ढाली टांगून तुला सौंदर्ययुक्त करीत, सर्व प्रकारचा माल तुझजवळ विपुल असे म्हणून तार्शिश तुझबरोबर व्यापार करी, तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला रुपे लोखंड कथील व शिसे देत, यावान तुबाल व मेशेक हे तुझबरोबर व्यापार करीत, तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला माणसे व पितळेची भांडी देत, तोगारमाचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे स्वारीचे घोडे व खेचरे देत, ददानी लोक तुझबरोबर व्यापार करीत, अनेक द्वीपे तुझ्या व्यापाराच्या सोयीची असत, ते तुझ्या मालाबद्दल तुला हस्तिदंती शिंगे व अबनूस देत, तुझे कारागिरीचे पदार्थ बहुविध असल्यामुळे आरामी लोक तुझबरोबर व्यापार करीत, ते तुझ्या मालाबद्दल तुला पाचू जांभळा रंग तागाची वेलबुट्टीदार उत्तम वस्त्रे प्रवाळ व माणके देत, यहूदा व इस्रायल देशातले लोक तुझबरोबर व्यापार करीत, ते तुझ्या मालाबद्दल तुला मिन्निथाचा गहू मेवा मिठाई मध तेल व ऊद देत, तुझ्या कारागिरीचा माल विपुल असल्यामुळे व सर्व तरहांचा माल तुझजवळ मुबलक असल्यामुळे दिमिश्क तुझबरोबर व्यापार करी व तुझ्या मालाबद्दल तो तुला हेल्बोनाचा द्राक्षारस व पांढरी लोकर देई. वदान व यावान हे तुझा माल घेऊन तुला सूत देत. पोलाद, तज व अगरू ही तुझ्या व्यापाराच्या मालापैकी असत. ददान तुझबरोबर व्यापार करून तुला स्वारीचा साज पुरवी. अरबस्तान व केदारचे सर्व सरदार व्यापारासंबंधाने तुझ्या मुठीतले असत. कोकरे, एडके व बोकड यांचा ते तुझबरोबर सौदा करीत. शबा व रामा येथील व्यापारी तुझबरोबर व्यापार करीत. ते तुझा माल घेऊन तुला हर तऱ्हेचे उंची मसाले, जवाहीर व सोने देत. हरान, कन्ने, एदेन, शबा, अश्शूर व किल्मद येथले व्यापारी तुझबरोबर व्यापार करीत. ते तुझा माल घेऊन उत्तम वस्त्रे, जांभळे व वेलबुट्टीदार झगे, उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोऱ्या वगैरे व्यापाराच्या वस्तू तुला देत. तारशिशची गलबते तुझ्या मालाची नेआण करणारे जणू काय काफलेच होते. भर समुद्रात तू फार समृद्ध व वैभवशाली झालीस. तुझ्या वल्हेकऱ्यांनी तुला खोल पाण्यात नेले. पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकिले. तुझे धन, तुझा माल, तुझे व्यापाराचे जिन्नस, तुझे नावाडी, तुझे खलाशी, तुझी फूटतूट दुरुस्त करणारे, तुझ्या मालाची देवघेव करणारे, तुझ्यातले सर्व लढवय्ये, तुझ्यात असलेले सगळे लोक तुझ्या निपात समयी भर समुद्रात पडले. तुझ्या खलाशांनी मारिलेल्या आरोळीच्या आवाजाने तुझ्या आसपासची जमीन हादरत आहे. सर्व वल्हेकरी, खलाशी व समुद्रावर सफर करणारे सर्व नावाडी आपापल्या नावा सोडून किनाऱ्यावर उभे राहत आहेत. ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दुःखाने रडत आहेत. ते आपल्या डोक्यात धूळ घालीत आहेत आणि धुळीत लोळत आहेत. ते तुझ्यामुळे डोकी भाद्रून टाकून कमरेस गोणताट गुंडाळीत आहेत व मनात अति खिन्न होऊन तुझसाठी मोठ्याने विलाप करीत आहेत. ते शोकाकुल होऊन तुझविषयी विलाप करून म्हणतात, सोरेप्रमाणे समुद्रात गडप झालेल्या सोरेप्रमाणे कोणाची तरी दशा झाली आहे काय? जलमार्गाने तुझा माल जाई येई तेव्हा तू बहुत राष्ट्रांची चंगळ करीस. तू आपल्या विपुल मालाने व मोठ्या सौद्याने जगातील राजास सधन करीस. समुद्र लहरींनी तू खोल पाण्यात फुटलीस तेव्हा तुझा माल व तुझी सर्व मंडळी तुझबरोबर बुडाली. द्वीपातले सर्व लोक तुला पाहून विस्मित झाले आहेत. त्यांचे राजे थरथर कापत आहेत. त्यांची तोंडे काळवंडली आहेत. राष्ट्रातले व्यापारी तुझा धिक्कार करीतात. तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे. तू कायमची नष्ट झाली आहेस.